आकाशवाणी मंजुषा गायधनी आपल्याला बातम्या देत आहे. ठळक बातम्या. देशभरातील 64% अधिक नागरिक सामाजिक योजनांचे लाभार्थी. पंतप्रधानांचं प्रतिपादन. पुरी इथं झालेल्या चेंगराचेंगरीच्या दुर्घटनेचे उच्चस्तरीय चौकशीचे आदेश. महाराष्ट्र विधिमंडळाचं पावसाळी अधिवेशन आजपासून. आणि पावसाच्या संततधारेमुळे हिमाचल प्रदेशात जनजीवन विस्कळीत. आता सविस्तर बातम्या. आरोग्य ते सामाजिक सुरक्षा अशा क्षेत्रात देशभरातील नागरिकांना विविध योजनांचे लाभ मिळत आहेत. आंतरराष्ट्रीय कामगार संघटना अर्थात आयएलओने जाहीर केलेल्या अहवालात नमूद केल्याप्रमाणे भारतातील 64% अधिक लोक कोणत्या ना कोणत्या सामाजिक संरक्षण योजनांचा लाभ घेत आहेत असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल सांगितलं. आकाशवाणीवरच्या मन की बात या कार्यक्रमाच्या 123 भागात ते बोलत होते. आणीबाणीच्या घटनेला 50 पूर्ण झाल्यानिमित्त देशात संविधान हत्या दिवस पाळला गेला त्याबाबत त्यांनी माहिती दिली. मोरारजी देसाई आणि अटल बिहारी वाजपेयी या माजी पंतप्रधानांनी आणीबाणीच्या निषेधात केलेल्या भाषणांचा अंशही त्यांनी यावेळी ऐकवला. आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त देशासह जगभरात झालेल्या विविध उपक्रमांचा त्यांनी गौरवपूर्ण उल्लेख केला. देशाच्या विविध भागात सध्या सुरू असलेल्या यात्रा आणि या यात्रांमध्ये सहभागी होणारे भाविक म्हणजे एक भारत श्रेष्ठ भारत भावनेचं प्रतिबिंब असल्याचं पंतप्रधान म्हणाले. महाराष्ट्रातल्या छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातल्या पाटोदा ग्रामपंचायतीनं सामूहिक प्रयत्नातून स्वच्छतेबाबत केलेल्या उपाययोजनांची माहिती पंतप्रधानांनी दिली. ते म्हणाले,
छत्रपती संभाजीनगर जिले की ग्राम पंचायत है पाटोदा. ये कार्बन न्यूट्रल गांव पंचायत है. इस गांव में कोई अपने घर के बाहर कचरा नहीं फेंकता. हर घर से कचरा इकट्ठा करने की पूरी व्यवस्था है. यहाँ गंदे पानी का ट्रीटमेंट भी होता है. बिना साफ किए कोई पानी नदी में नहीं जाता. यहाँ उपलों से अंतिम संस्कार होता है और उस राख से दिवंगत के नाम पर पौधा लगाया जाता है. इस गांव में साफ सफाई भी देखते ही बनती है. छोटी छोटी आदतें जब सामूहिक संकल्प बन जाती हैं तो बड़ा बदलाव तय हो जाता है.
जागतिक आरोग्य संघटनेनं भारत हा ट्रॅकोमा या डोळ्यांच्या आजारापासून मुक्त झाल्याची घोषणा केली असल्याची माहिती मोदी यांनी दिली. आपलं सामर्थ्य वाढवण्यासाठी आरोग्याकडे लक्ष देण्याचं आवाहन त्यांनी केलं. आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकात पोहोचलेले पहिले भारतीय ग्रुप कॅप्टन शुभांशु शुक्ला यांच्याशी झालेल्या संवादाविषयी देखील पंतप्रधानांनी श्रोत्यांना माहिती दिली. ओडिशातील जगन्नाथ यात्रेदरम्यान पुरी इथं श्री गुंडीच्या मंदिराजवळ काल सकाळी झालेल्या चेंगराचेंगरीच्या दुर्घटनेच्या उच्चस्तरीय प्रशासकीय चौकशीचे आदेश ओडिशा सरकारने दिले आहेत. यामध्ये 2 महिलांसह 3 भाविकांचा मृत्यू झाला आणि अनेक जण जखमी झाले आहेत. ओडिशाच्या विकास विभागाच्या आयुक्त अनुगर्ग या घटनेची चौकशी करतील. ओडिशा सरकारने मृतांच्या नातेवाईकांना 25 लाख रुपयांची मदत जाहीर केली आहे. काल पहाटे 4:30 दरम्यान भगवान जगन्नाथ, भगवान बलभद्र आणि देवी सुभद्रा यांच्या रथांवर नंदीघोष, तालध्वज आणि देवदलना हे विधी सुरू असताना ही दुर्घटना घडली. या यात्रेसाठी मोठ्या संख्येने दरवर्षी हजारो भाविक पुरी इथं जमतात. या पार्श्वभूमीवर कर्तव्यात कसूर केल्याप्रकरणी राज्य सरकारने पुरीचे जिल्हा दंडाधिकारी आणि पोलीस अधीक्षक यांची बदली केली असून इतर 2 वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांना निलंबित करण्यात आलं आहे. मुख्यमंत्री मोहन चरण मांझी यांनी भाविक भाविकांच्या मृत्यूबद्दल तीव्र शोक व्यक्त केला आहे. 4 तंत्रशिक्षण संस्था अर्थात आयआयटीज, 3 व्यवस्थापन संस्था अर्थात आयआयएम्स आणि अलीगड मुस्लिम विद्यापीठासह देशभरातील 89 शैक्षणिक संस्थांना रॅगिंग विरोधी नियमावलीत अनियमितता आढळल्याप्रकरणी विद्यापीठ अनुदान आयोगानं नोटीस जारी केली आहे. युजीसीच्या रॅगिंग नियमावली 2009 नुसार युजीसीशी संलग्न असलेल्या प्रत्येक संस्थेला विद्यार्थ्यांकडून रॅगिंग विरोधी हमी सादर करणं आवश्यक आहे. वारंवार सूचना देऊनही आणि पाठ पुरावा करूनही या संस्थांनी विद्यार्थ्यांकडून अनिवार्य असलेली अँटी रॅगिंग हमी सादर केलेली नाही याबद्दल ही नोटीस बजावण्यात आली आहे. शैक्षणिक संस्थांमध्ये नियमांचं पालन न करण्यामुळे केवळ युजीसीच्या मार्गदर्शक तत्वांचं उल्लंघन होतं असं नाही तर विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेलाही धोका निर्माण होतो. नियमांचं पालन न करणाऱ्या इतर संस्थांमध्ये एम्स रायबरेली आणि दिल्ली, आंध्र प्रदेश आणि हरियाणा इथल्या नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ डिझाईन या संस्थांचाही समावेश आहे. शस्त्रास्त्रांचा वापर करणाऱ्या नक्षलवाद्यांशी चर्चेची शक्यता केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी फेटाळून लावली आहे. तेलंगण राज्यातल्या निजामाबाद इथं आयोजित शेतकरी मेळाव्यात ते काल बोलत होते. आदिवासी पोलीस आणि सुरक्षा दलाच्या जवानांची हत्या करणाऱ्यांसोबत कुठलीही चर्चा होऊ शकत नाही असं म्हणत त्यांनी नक्षलवाद्यांना हिंसाचाराचा त्याग करून देशाच्या मुख्य प्रवाहात सामील होण्याचं आवाहन केलं. 31 मार्च 2026 पूर्वी भारतातला नक्षलवाद संपवण्याचा केंद्र सरकारचा निर्धार असल्याचा पुनरुच्चार त्यांनी केला. तेलंगणचे मुख्यमंत्री रेवंत रेड्डी यांनी राज्याला नक्षलवाद्यांचं आश्रयस्थान बनू देऊ नये असं आवाहन अमित शहा यांनी यावेळी बोलताना केलं. हे राष्ट्रीय बातमीपत्र आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात. महाराष्ट्र विधिमंडळाचं पावसाळी अधिवेशन आजपासून मुंबईत सुरू होत आहे. अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला काल सरकारनं चहापानाचा कार्यक्रम आयोजित केला होता. या चहापानाच्या कार्यक्रमावर महाविकास आघाडीतील विरोधी पक्षांनी बहिष्कार टाकला. अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर सरकार आणि विरोधक दोघांनीही स्वतंत्रपणे पत्रकार परिषद घेत आपापली भूमिका स्पष्ट केली. राज्यात त्रिभाषा सूत्र राबवण्यासंदर्भातले दोन्ही शासन निर्णय रद्द करत असल्याची घोषणा काल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली. इराण आणि इस्रायल संघर्षाच्या पार्श्वभूमीवर अमेरिकेद्वारे अलिकडच्या काळात झालेल्या हवाई हल्ल्यांमुळे इराणचा अणू कार्यक्रम उद्ध्वस्त झाला या दाव्यांवर संयुक्त राष्ट्रांच्या आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा संस्था अर्थात IAEA महासंचालक राफेल ग्रोसी यांनी गंभीर शंका व्यक्त केली आहे. एका दूरचित्रवाणी वाहिनीला दिलेल्या मुलाखतीत ते काल बोलत होते. अमेरिकेच्या हवाई हल्ल्यांमुळे इराणमधील अण्वस्त्र तळांचं नुकसान झालं असलं तरी पूर्णपणे ते नष्ट झालेले नाही. इराणने त्यांच्या अणू कार्यक्रमाचं संवर्धन करून हा उपक्रम पुनरुज्जीवित करण्यासाठी आवश्यक असलेला तांत्रिक आणि औद्योगिक पाया कायम ठेवला आहे. दरम्यान फॉर्डो आणि नतांज या भागात झालेल्या नुकसानाचा कोणताही अंतिम अहवाल अमेरिकेनं अद्याप जाहीर केलेला नसल्याचंही ते यावेळी बोलताना म्हणाले. क्वाड शिखर बैठकीत सहभागी होण्यासाठी परराष्ट्र व्यवहार मंत्री डॉ एस जयशंकर आजपासून 3 दिवसांच्या अमेरिका दौऱ्यावर जात आहेत. अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री मार्को रुबिओ यांनी त्यांना निमंत्रित केलं आहे. पहलगाम हल्ल्यानंतर प्रथमच क्वाड गटाच्या सदस्यांची बैठक होत आहे. हिंद प्रशांत क्षेत्रासंदर्भात यावेळी चर्चा होण्याची अपेक्षा आहे. न्यूयॉर्कमधील मुख्यालयात दहशतवादाची मानवी किंमत या विषयावरील प्रदर्शनाचं उद्घाटन आज डॉ जयशंकर यांच्या हस्ते होणार आहे. पाकिस्तान संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेचे फिरत्या स्वरूपातील अध्यक्षपद स्वीकारण्याच्या एक दिवस आधी हा कार्यक्रम होत आहे. भारतीय रेल्वेकडून जाहीर करण्यात येणारा आरक्षण तक्ता आता रेल्वेगाडी निघण्याच्या 8 तास आधी तयार करण्यात यावा अशा सूचना रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी रेल्वे मंडळाला दिल्या आहेत. हा नियम टप्प्याटप्प्यानं लागू होईल. यामुळे आरक्षणाच्या प्रतीक्षा यादीत असलेल्या प्रवाशांना दिलासा मिळेल आणि प्रवासाची इतर पर्यायी व्यवस्था करणं त्यांना शक्य होईल अशी माहिती रेल्वे मंत्रालयानं दिली. भारतीय रेल्वे पुढील महिन्याच्या 1 तारखेपासून IRCTC वेबसाईट आणि मोबाईल अॅपवर केवळ अधिकृत वापरकर्त्यांनाच तात्काळ तिकिटांचं आरक्षण करण्याची परवानगी देईल. यावर्षी जुलैच्या अखेरीस तात्काळ आरक्षणासाठी OTP आधारित प्रमाणीकरण केलं जाईल अशी माहितीही मंत्रालयानं दिली. पावसाच्या संततधारेमुळे हिमाचल प्रदेशात जनजीवन विस्कळीत झालं आहे. काल जोगिंदरनगर कसौली आणि पावंटा साहिब भागात 100 किलोमीटरपेक्षा जास्त पावसाची नोंद झाली. राज्यातल्या सर्व मोठ्या नद्यांना पूर आला आहे. तसंच धरणांतूनही नियमितपणे पाण्याचा विसर्ग सुरू आहे. दरड कोसळल्यामुळे 129 रस्ते वाहतुकीसाठी बंद ठेवण्यात आले आहेत. पावसामुळे झालेल्या दुर्घटनांमध्ये आतापर्यंत 39 जणांना आपला जीव गमवावा लागला असून 4 जण अजूनही बेपत्ता आहेत. नागरिकांनी नदीकाठाजवळ जाऊ नये, अनावश्यक पर्यटन टाळावं आणि प्रशासनाच्या सूचनांचं पालन करावं असं आवाहन करण्यात आलं आहे. हा संपूर्ण आठवडा राज्यात मुसळधार पावसाचा इशारा हवामान विभागानं दिला आहे. झारखंडमध्ये तुरळक ठिकाणी अतिवृष्टीचा इशारा हवामान विभागानं दिला आहे. कोकण गोवा विदर्भ आणि मध्य महाराष्ट्रासह चंदीगड दिल्ली हिमाचल प्रदेश पंजाब उत्तर प्रदेश तसंच उत्तराखंडमध्ये आज तुरळक ठिकाणी मुसळधार पावसाचा अंदाज आहे. या आठवड्यात ओडिशा बिहार मध्य प्रदेश आणि छत्तीसगडमध्ये तुरळक ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता आहे. ईशान्येकडील राज्यांमध्येही आज तुरळक ठिकाणी अतिवृष्टीचा इशारा हवामान विभागानं दिला आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. देशभरातील 64% अधिक नागरिक सामाजिक योजनांचे लाभार्थी, पंतप्रधानांचं प्रतिपादन. पुरी इथं झालेल्या चेंगराचेंगरीच्या दुर्घटनेचे उच्चस्तरीय चौकशीचे आदेश. महाराष्ट्र विधिमंडळाचं पावसाळी अधिवेशन आजपासून आणि पावसाच्या संततधारेमुळे हिमाचल प्रदेशात जनजीवन विस्कळीत. याबरोबरच हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.